नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारतीय लोकशायेक अधिक चैतन्यशील आणि सहभागी करपाक कायदे मंडळात बायलांखातीर आरक्षण ही काळाची गरज असा, अशे एका संपादकीय लेखात आपले विचार व्यक्त करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा.
सकारात्मक माहोल दिख रहा है. इन्हीं विषयों को लेकर के मैंने आज अखबारों में एक लेख लिखा है. मेरे अपने विचार मैंने साझा किए हैं, लेकिन मैं आज आपसे आग्रह करता हूं, आप इस लेख को जरूर पढ़ें, औरों को भी पढ़ने के लिए प्रेरित करें, और हम सभी राजनीतिक दलों को प्रेरित करें, उनका उत्साहवर्धन करें कि वो उमंग के साथ 16, 17, 18 संसद में इस विशेष काम के लिए जब हम मिल रहे हैं तो इसको पारित करें और सब मिल करके इसका जश्न मनाएं.
हे आरक्षण हडपाक जावपी कसलोय कळाव अत्यंत दुर्दैवी थारतलो अशें तांणी म्हळां. बायलां आरक्षणाक चालना दिवपी एका म्हत्वाच्या विधेयकाचेर चर्चा करपाक आनी ते मंजूर करपाक ह्या म्हयन्याच्या 16 तारखेक संसदेचें अधिवेशन आपयलां. फाटल्या कितलेशेच दसकापासून आदल्या सरकारान लोकशाही संस्थांनी बायलांक तांचे हक्काचें स्थान दिवपाक वारंवार प्रयत्न केल्यात. समित्यो स्थापन केल्यो, विधेयकांचे मसुदे तयार केले, पूण ते केन्नाच प्रत्यक्षांत आयले ना अशें तांणी म्हळें.
कुछ वर्ष पहले नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था और सभी राजनीतिक दलों ने सहमति से किया था, और सबकी इच्छा है कि 2029 में जब लोकसभा के चुनाव होंगे तब हमारे देश की नारी शक्ति को जनप्रतिनिधि के रूप में लोकसभा में विधानसभाओं में 33% स्थान मिलना ही चाहिए.
भारताच्या लोकसंख्येत बायलांचो वाटो जवळपास अर्ध असा आणि राष्ट्राखातीर तांचे योगदान प्रचंड असा आणि अमूल्य असा असे तांणी म्हळे. बायलांखातीर आरक्षण हे देशभरातल्या कोट्यावधी बायलांच्या आकांक्षेचे प्रतिबिंब असा आणि जेला बायलांची प्रगती जाता त्यांनाच समाजाची प्रगती जाता या तत्वाची पुष्टी असा. बायलांच्या योगदानाची उजवाड घालून तांणी म्हळे की विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून ते उद्योजकते मेरेन, खेळापासून ते सशस्त्र दळा मेरेन आणि संगीतापासून ते कलेमेरेन प्रत्येक क्षेत्रात बायलां देशाच्या प्रगतीत आघाडीत असा. जेव्हा बायलां प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी जातात त्यांना ती आपले अणभव आणि अंतर्दृष्टी वांगडा हाडतात, जका लागून भौशिक चर्चा समृद्ध जाता आणि शासनाचा दर्जा सुधारता असे तांणी म्हळे. पद्म पुरस्कार जैतिवंत गोयची सुटके झुजारी लिबिया लोबो सरदेसाय हांणी म्हळें की हो उपक्रम बायलांखातीर निश्चितूच एक संद थारतली. प्रसारमाध्यमाकडे उलयतना सरदेसाय हांणी म्हळां की इतली प्रगती जावपाक 27 वर्सां लागली आनी ताची अजूनय पुराय अंमलबजावणी जाल्ली ना ही खेदाची बाब आसा. येवपी पिळग्यांक हाचो फायदो जातलो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
व्हेरी हॅपी अबाउट इट, ओनली सॅड दॅट इट हॅज टेकन 27 इयर्स टू मेक सो मच हेडवे. इट इज नॉट इवन कम्प्लीट येट. इट डेफिनेटली अ बून फॉर विमेन.
कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 परिषदेचे उक्तावण आज गोयात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या हस्तुकी झाले. या सहित 2 दिसांच्या प्रादेशिक संसदीय बसकेक सुरुवात झाली. उक्तावण समारंभाक गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष गणेश गांवकार हांचे सहित पश्चिम भारतातले ज्येष्ठ आमदार उपस्थित आशिले. आंतर संसदीय सहकार्य मजबूत करप आणि प्रमुख विकास मुद्द्याचेर उपाय काढप हाचेर या परिषदेचो भर असा. गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या दर्यादेग राज्यांनी त्यांच्या आव्हानाक संधीत बदलला आणि आज ही राज्यात सर्वाधिक जीडीपी दिवपी राज्य म्हणून ओळख झाल्या असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांनी उक्तावण केल्या उपरांत उलयताना म्हळे.
विशेष रूप से क्योंकि हम विधायक हैं, राज्य विधानसभाओं के अंदर कानून बनाने, नीतियां बनाने, पॉलिसी बनाने का काम हमारा, लेकिन हमारा काम अपने अपने क्षेत्र के विकास, विकास के साथ मानवीय गरिमा और किस तरीके से कल्याणकारी योजनाओं के माध्यम से हम समाज के अंतिम व्यक्तियों को मानवीय गरिमा से का जीवन जी सके, इसके लिए हमारा प्रयास रहता है.
2047 मेरेन विकसित भारताचे ध्येय साध्य करपाक तरुण आमदारांच्या भूमिकेवेल्या सत्रान आय चर्चेक सुरुवात जातली. आयुष मंत्रालय फाल्यां नवी दिल्लीत जागतिक होमिओपॅथी दीस 2026 मनयतले. ह्या निमतान 2 दिसांच्या संवादात्मक मंचाचे आयोजन करतले अशें मंत्रालयान सांगला. ह्या मंचार प्रमुख धोरणकर्ते, संशोधक, वेवसायीक आनी प्रतिनिधी एकठांय येतले अशें मंत्रालयान नमूद केला. बॅडमिंटन आशिया वस्तादपण दादले एकोडीच्या खेळात आयुष शेट्टीन उच्च मानांकित ची यू जेन हाका 21-16, 21-12 अशा सरळ सेटांनी पराभूत करून उपांत्यपूर्व फेरयेत प्रवेश केला. भारतीय हवामान विभागान फाल्यां आसाम आनी मेघालयात घोग्यांनी पावसाचो अंदाज दिला. हवामान संस्थेन फुडल्या 2 दिसांखातीर ओडिशा, उपहिमालयन पश्चिम बंगाल, सिक्कीम, जम्मू काश्मीर, लडाख आनी ईशान्येकडच्या राज्यांनी गडगडा वांगडा विजेचो कडकडाट जावपाचो अदमास काडला. फाल्यां दर्यादेग कर्नाटक, कोकण आनी गोंयात उष्ण आनी दमट हवामान आसतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.